चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। गुरुवार 29 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट। ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यासाठी रिलीज ऑर्डर कमी होईल या शंकेला धरून मागणीत वाढ झाली। महाराष्ट्रात शिवशक्ती शुगर्स लिमिटेडचे पुढील आठवड्यातील टेंडर S1 3200 रुपये तर M30 3300 रुपयाने बुक झाले आहेत। महाराष्ट्रात कारखान्यांचे भाव 3110 ते 3170 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले तर रिसेलचे भाव 3120 ते 3160 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3260 ते 3390 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3330 ते 3360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3200 ते 3320 रुपये होता तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3400 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजार आज स्थिर होता। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $308.20 तर US साखरेचा व्यापार 11.40 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $325 ते $330 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $340 ते $345 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 20,200 ते 20,500 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 21,500 ते 21,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.77 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 4019 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $55.89 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 382 अंकांनी खाली येऊन 37,068 अंकांवर तर NSE निफ्टी 97 अंकांनी पडून 10,948 अंकांवर थांबले।